मलाखी अध्याय दोन। आता याजक हो, तुम्हास ही आज्ञा होत आहे। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नामाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन। तुम्ही लक्ष पुरवीत नाही, म्हणून मी त्यास शापरूप करून चुकलो आहे। पहा, मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करीन, तुमच्या यज्ञपशूची विष्ठा तुमच्या मुखास फाशीन, लोक विष्ठेबरोबर तुम्हासही फेकून देतील। लेव्याबरोबर माझा करार कायम व्हावयासाठी ही आज्ञा मी तुम्हाकडे पाठविली आहे, हे तुम्हा समजेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। मी त्याचबरोबर केलेला करार जीवनाचा व शांतीचा होता, त्याने भय धरावे म्हणून मी ती त्यास दिली होती, आणि त्याला माझी भीती वाटली व माझ्या नामाचा त्याला धाक वाटला। त्याच्या मुखात सत्याचे धर्मशास्त्र होते, त्याच्या वाणीत कुटिलता आढळली नाही। तो माझ्याबरोबर शांतीने व सरळतेने वागला व त्याने बहुतास अधर्मापासून वळविले, कारण याजकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावे, त्याच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे। पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहा, धर्मशास्त्राच्या मार्गात पुष्कळास ठोकर खाण्यास तुम्ही लाविले आहे। तुम्ही लेव्यांचा करार बिघडविला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। यास्तव मी तुम्हा सर्व लोकांपुढे तुच्छ व नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालत नाही व माणसांची मुरवत धरून न्याय करिता। आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हास उत्पन्न केले नाही काय? असे असता आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडितो बरे? यहूदा विश्वासघात करीत आहे, इस्रायलात व यरुश्लेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे, म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्र स्थान भ्रष्ट केले आहे व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे। जो मनुष्य असे करीतो तो हाक मारणारा असो, उत्तर देणारा असो किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो, त्याला परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून नाहीसे करील। तसेच आसवे गळणे, रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकिले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही, तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही। तुम्ही म्हणता असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे, ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिजबरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस। ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे, अशा कोणीही असे कधी केले नाही। देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरिता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये। परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करीतो। तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा, विश्वासघाताने वागू नका। तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वरास कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला? तुम्ही म्हणता, प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्या संबंधाने संतुष्ट असतो। नाही तर न्याय करणारा देव आहे कोठे? अशाने तुम्ही त्यास कंटाळा आणला आहे।